ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ವಿರಿಂಚಾದಿಭಿಃ ಪಂಚಭಿರ್ಲೋಕಪಾಲೈಃ ಸಮೂಢೇ ಮಹಾನಂದಪೀಠೇ ನಿಷಣ್ಣಂ ಧನುರ್ಬಾಣಪಾಶಾಂಕುಶಪ್ರೋತಹಸ್ತಂ ಮಹಸ್ತ್ರೈಪುರಂ ಶಂಕರಾದ್ವೈತಮವ್ಯಾತ್. ಯದನ್ನಾದಿಭಿಃ ಪಂಚಭಿಃ ಕೋಶಜಾಲೈಃ ಶಿರಃ ಪಕ್ಷಪುಚ್ಛಾತ್ಮಕೈರಂತರಂತಃ ನಿಗೂಢೇ ಮಹಾಯೋಗಪೀಠೇ ನಿಷಣ್ಣಂ ಪುರಾರೇರಥಾಂತಃಪುರಂ ನೌಮಿ ನಿತ್ಯಂ. ವಿರಿಂಚಾದಿರೂಪೈಃ ಪ್ರಪಂಚೇ ವಿಹೃತ್ಯ ಸ್ವತಂತ್ರಾಯ ದಾಸ್ವಾತ್ಮವಿಶ್ರಾಂತಿರೇಷ ತದಾ ಮಾನಮಾತೃ ಪ್ರಮೇಯಾತಿರಿಕ್ತಂ ಪರಾನಂದಮೀಡೇ ಭವಾನಿ ತ್ವದೀಯಂ. ವಿನೋದಾಯ ಚೈತನ್ಯಮೇಕಂ ವಿಭಜ್ಯ ದ್ವಿಧಾ ದೇವಿ ಜೀವಶಿವಶ್ಚೇತಿ ನಾಮ್ನಾ ಶಿವಸ್ಯಾಪಿ ಜೀವತ್ವಮಾಪಾದಯಂತಿ ಪುನರ್ಜೀವಮೇನಂ ಶಿವಂ ವಾಕರೋಷಿ. ಸಮಾಕುಂಚ್ಯ ಮೂಲಂ ಹೃದಿನ್ಯಸ್ಯ ವಾಯುಂ ಮನೋ ಭ್ರೂಬಿಲಂ ಪ್ರಾಪಯಿತ್ವಾ ನಿವೃತ್ತಾಃ ತತಃ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ರೂಪೇ ಪದೇ ತೇ ಭವತ್ಯಂಬ ಜೀವಾ ಶಿವತ್ವೇನ ಕೇಚಿತ್. ಶರೀರೇತಿ ಕಷ್ಟೇ ರಿಪೌ ಪುತ್ರವರ್ಗೇ ಸದಾ ಭೀತಿ ಮೂಲೇ ಕಳತ್ರೇ ಧನೇವಾ ನ ಕಶ್ಚಿದ್ ವಿರಜ್ಯತ್ಯಹೋ ದೇವಿ ಚಿತ್ರಂ ಕಥಂ ತ್ವತ್ಕಟಾಕ್ಷಂ ವಿನಾ ತತ್ವಬೋಧಃ. ಶರೀರೇ ಧನೇ ಪತ್ಯವರ್ಗೇ ಕಳತ್ರೇ ವಿರಕ್ತಸ್ಯ ಸದ್ದೇಶಿಕಾದಿಷ್ಟಬುದ್ಧೇ ಯದಾಕಸ್ಮಿಕಂ ಜ್ಯೋತಿರಾನಂದರೂಪಂ ಸಮಾಧೌ ಭವೇತ್ತತ್ವಮಸ್ಯಂಬ ಸತ್ಯಂ. ಮೃಷಾನ್ಯೋ ಮೃಷಾನ್ಯಃ ಪರೋ ಮಿಶ್ರಮೇನಂ ಪರಃ ಪ್ರಾಕೃತಂ ಚಾಪರೋ ಬುದ್ಧಿಮಾತ್ರಂ ಪ್ರಪಂಚಂ ಮಿಮೀತೇ ಮುನೀನಾಂ ಗಣೋಯಂ ತದೇತತ್ವಮೇವೇತಿ ನ ತ್ವಾಂ ಜಹೀಮಃ. ನಿವೃತ್ತಿಃ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಚ ವಿದ್ಯಾ ಚ ಶಾಂತಿಃ ತಥಾ ಶಾಂತ್ಯತೀತೇತಿ ಪಂಚೀಕೃತಾಭಿಃ ಕಲಾಭಿಃ ಪರೇ ಪಂಚವಿಂಶಾತ್ಮಿಕಾಭಿಃ ತ್ವಮೇಕೈವ ಸೇವ್ಯಾ ಶಿವಾಭಿನ್ನ ರೂಪಾ. ಅಗಾಧೇತ್ರ ಸಂಸಾರ ಪಂಕೇ ನಿಮಗ್ನಂ ಕಳತ್ರಾದಿ ಭಾರೇಣ ಖಿನ್ನಂ ನಿತಾಂತಂ ಮಹಾಮೋಹ ಪಾಶೌಘ ಬದ್ಧಂ ಚಿರಾನ್ ಮಾಂ ಸಮುದ್ಧರ್ತುಮಂಬ ತ್ವಮೇಕೈವ ಶಕ್ತಾ. ಸಮಾರಭ್ಯ ಮೂಲಂ ಗತೋ ಬ್ರಹ್ಮಚಕ್ರಂ ಭವದ್ದಿವ್ಯಚಕ್ರೇಶ್ವರೀ ಧಾಮ ಭಾಜಃ ಮಹಾಸಿದ್ಧಿ ಸಂಘಾತ ಕಲ್ಪದ್ರುಮಾಭಾನ್ अवाप्याम्बनादानुपास्ते च योगी गणेशैर्ग्रहैरम्ब नक्षत्रपङ्क्त्या तथा योगिनी राशिपीठैरभिन्नम् महाकालमात्मानमामृष्य लोकम् विधत्से कृतिं वा स्थितिं वा महेशी लसत्तारहाराम् अतिस्वच्छचेलाम् वहन्तीं करे पुस्तकं चाक्षमालां शरच्चन्द्रकोटिप्रभासुरां त्वां सकृद्भावयन् भारती वल्लभ स्यात् समुद्यत् सहस्रार्कबिम्बा भवक्त्राम् स्वभासैव सिन्दूरिता जाण्डकोटिम् धनुर्बाणपाशाङ्कुशान् धारयन्तीं स्मरन्तः स्मरं वापि सम्मोहयेयुः मणिस्यूतताटङ्कशोणास्य बिम्बाम् हरित्पट्टवस्त्रां त्वगुल्लासिभूषाम् हृदा भावयं स्तप्तहेमप्रभां त्वां श्रियो नाशयत्यम्बचाञ्चल्यभावम् महामन्त्रराजान्तबीजं पराख्यम् स्वतो न्यस्तबिन्दुं स्वयं न्यस्तहार्दम् भवद्वक्त्रवक्षो जगुह्याभिधानम् स्वरूपं सकृद्भावयेत्सत्त्वमेव तथान्ये विकल्पेषु निर्विण्णचित्ताः तदेकं समाधाय बिन्दुत्रयं ते परानन्दसन्धानसिन्धौ निमग्नाः पुनर्गर्भरन्ध्रं न पश्यन्ति धीराः त्वदुन्मेषलीलानुबन्धाधिकारान् विरिञ्चादिकांस्त्वद्गुणाम्भोधिबिन्दून् भजन्तस्तितीर्षन्ति संसारसिन्धुं शिवेतावकीना सुसम्भावनेयम् कदा वा भवत्पादपोतेन तूर्णम् भवाम्भोधिम् उत्तीर्य पूर्णान्तरङ्गः निमज्जन्तमेनम् दुराशाविशाब्धौ समालोक्य लोकं कथं पर्युदास्ये कदा वा हृषीकाणि साम्यं भजेयुः कदा वा न शत्रुर्न मित्रं भवानी कदा वा दुराशाविशूची विलोपः कदा वा मनो मे समूलं विनश्येत् नमो वाकमाशास्महे देवि युष्मत् पदाम्भोजयुग्माय तिग्माय गौरी विरिञ्च्यादिभास्वत् किरीटप्रतोली प्रदीपायमान प्रभाभास्वराय कचे चन्द्ररेखं कुचे तारहारं करे स्वादुचापं शरे षट्पदौघं स्मरामि स्मरारेरभिप्रायमेकं मदाघूर्णनेत्रं मदीयं निधानम् शरेष्वेव नासा धनुष्वेव जिह्वा जपापाटले लोचने ते स्वरूपे त्वगेशा भवच्चन्द्रखण्डे श्रवो मे गुणे ते मनोवृत्तिरम्ब त्वयि स्यात् जगत्कर्मधीरान् वचोधूतकीरान् कुचन्यस्तहारान् कृपासिन्धुपूरान् भवाम्भोधिपारान् महापापदूरान् भजे वेदसारान् शिवप्रेमदारान् सुधासिन्धुसारे चिदानन्दनीरे समुत्फुल्लनीपे सुरत्नान्तरीपे मणिव्यूहसाले स्थिते हैमशाले मनोजारिवामे निषण्णं मनो मे दृगन्ते विलोला सुगन्धीषु माला प्रपञ्चेन्द्रजाला विपत्सिन्धुकूला मुनिस्वान्तशाला नमल्लोकपाला हृदि प्रेमलोलामृतस्वादुलीला जगज्जालमेतत्त्वयैवाम्बसृष्टम् त्वमेवाद्ययासीन्द्रियैरर्थजालम् त्वमेकैव कर्त्री त्वमेकैव भोक्त्री न मे पुण्यपापे न मे बन्धमोक्षौ इति प्रेमभारेण किञ्चिन्मयोक्तम् न बुद्ध्वैव तत्त्वं मदीयं त्वदीयं विनोदाय बालस्य मौर्ख्यं हि मातः तदेतत्प्रलापस्तुतिं मे गृहाण।